आगरकर दर्शन लेख पाच विष्णु कृष्ण चिपळूणकर वाचक आनंद वर्तक। देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेच क्रिया धरावी श्री रामदास। गेल्या शुक्रवारी सकाळी 7-8 वाजण्याच्या सुमारास डोलकर आळीत एकच गर्दी झाली। शाळातील लहान मोठी मुले व त्याप्रमाणेच गावातील तरुण आणि वृद्ध लोक यांची तोंडे मलान होऊन त्यावर विपरीत कळा आली। इतक्या चिपळूणकरांच्या वाड्यातून स्त्रियांचा दीर्घ रुदनस्वर बाहेर आला, त्याबरोबर घात झाला अशी खात्री होऊन सर्वजण तोंडाला पदर लावून रडू लागले। यावेळी शाळेतील मुलांनी रडून जो कल्लोळ केला तो सांगता पुरवत नाही। विष्णूशास्त्री एखाद्या रोगाने 4-6 महिने खिटपत पडले होते असे नाही, 15 दिवसांपूर्वी कॅम्पमध्ये फोटोग्राफ घेण्यासाठी टेबलावर उभे राहिले असता एकाएकी पित्त प्रकोप होऊन जी चक्कर आली त्या सशी ते धाडकन जमिनीवर बेशुद्ध झाले। काही वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांस घरी आणले, नंतर थोडासा ज्वर भरला पण तो अशा थराला जाईल असे कोणाच्या स्वप्नात देखील आले नाही। त्या ज्वरामुळे त्यांस क्षीणता आली होती हे खरे, पण तो अशा तीव्र वेगाने उलटून बोलता बोलता पुण्यातील मोहरा रातोरात घेऊन जाईल असे कोणासही वाटले नाही। परंतु दैवाची परम विचित्र गती, शास्त्री बुवांस कलिंगडे खाऊन थंड पाणी पिण्याची बुद्धी झाली त्या सरशी कुपथ्य झाल्याचे निमित्त होऊन तात्काळ सन्निपात झाला तो त्यांना घेऊनच गेला। शास्त्री बुवांच्या अकालिक मृत्यूने केसरीचा एक पाय लंगडा झाला यात काहीच नाही। आज महाराष्ट्रवाणीचा पती परलोकवासी झाल्याने ती गतभर्तृका झाली व महाराष्ट्रीयांनी अद्वितीय रत्न गमाविले अशी आमची समजूत आहे। मरणम प्रकृती शरीरीणाम अशी कवी कुलगुरुक्ती आहे ती आम्हा साक्षरशः मान्य आहे, परंतु हा अबाधित सृष्टी नियम शास्त्रीबुवा वयातीत झाल्यानंतर त्यांना लागू पडता म्हणजे आम्हास इतका खेद करण्यास जागा उरती ना। परंतु ज्याप्रमाणे एखादा प्रचंड वृक्ष फळास येतो आहे नाही तो विद्युतपात होऊन तो जमीनदोस्त व्हावा त्याप्रमाणे आता आता कोठे शास्त्रीबुवांच्या बुद्धीची परिपक्व फळे हवी तशी लोकांस मिळू लागली होती तो त्यांस करुणाविमुख मृत्यूने हरून नेले हा केवढा दुःखाचा प्रसंग। गेल्या वर्षीच आम्ही एकत्र होऊन एक दिलाने प्रस्तुत उद्योग आरंभिला तेव्हाची वीरश्री कोणीकडे आणि केसरी राजाच्या नैसर्गिक उद्धत वृत्तीला अननुरूप अशी सांप्रतची खिन्नावस्था कोणीकडे। असो, धैर्य धरून आला दिवस कसा तरी घालविलाच पाहिजे। गतवर्षी बाळाजी बापूजी साने व चिंतामण सखाराम चिटणीस यांची मृत्यू वार्ता कळवण्याचे दुःखाचे काम केले, आज आम्हापैकीच एकाच्या संबंधाने मृत्यू लेख लिहिण्याचे आमच्या कपाळी आले आहे। त्या कामासाठी शोक क्षणभर एकीकडे ठेवून धैर्याचे अवलंबन करतो। विष्णूशास्त्री हे प्रसिद्ध कृष्णशास्त्री यांचे चिरंजीव, यांचा जन्म 1857 झाला। यांना लहानपणापासून वाचण्याचा जबरदस्त नाद असे। ज्याप्रमाणे डॉक्टर जॉन्सन बापाच्या दुकानावर बसून फावल्या वेळी अनेक विषयावरील व्हॉल्मेच्या व्हॉल्मे फडशा करी, त्याप्रमाणे दक्षिणा प्रेस कमिटी किंवा नेटिव्ह प्रेसचे रिपोर्टर या नात्याने कृष्णशास्त्रांकडे जी पुस्तके येत ती हे भावी शास्त्री वाचून टाकीत। या रीतीने मॅट्रिक्युलेशन होण्यापूर्वीच विष्णूपंताच्या नजरेखालून अनेक ग्रंथ जाऊन मराठी भाषेवर त्यांचे प्रेम जडले व ते उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेले। 1865 पहिली परीक्षा होऊन ते कॉलेजात गेले। त्यांना गणिताचा मोठा कंटाळा असे, मेकालेप्रमाणे आपला सारा वेळ ऐतिहासिक ग्रंथ वाचण्यात घालवीत। 1872 ते BA ची परीक्षा पास झाले। 1873 काही महिने बाबा गोखले यांच्या शाळेत शिक्षकाचे काम केल्यानंतर येथील सरकारी हायस्कूलात 90 जागा मिळाली व पुढे 90 झाले। निबंधमालेचा पहिला अंक 1874 बाहेर आला। निबंधमाला जो जो मोठी होऊ लागली तो शास्त्री बुवांची मते बाहेर पडून स्वातंत्र्य शत्रू आणि स्तुतीप्रिय अशा अधिकाऱ्यांशी त्यांचे तेढे पडू लागले। आपल्या कर्तव्यात निरंतर तत्पर असल्यामुळे शास्त्री बुवा कधी कोणाची पर्वा ठेवीत नसत। याचा परिणाम असा झाला की जात्याच परप्रतिष्ठा असहिष्णू असे आमचे डायरेक्टर चॅटफील्ड साहेब यांच्या तापट प्रकृतीवर कित्येक निंदकांनी तैलवृष्टी केल्यामुळे तिने जो पेट घेतला त्या सरशी त्यांनी शास्त्री बुवांची परशुराम क्षेत्री गठडी वळली। कोकणवास विष्णूशास्त्र्यांना पराकाष्ठेचा दुस्सह होऊन राजसेवा शृंखलातून आपला पाय काढून घेण्याविषयी त्यांचा निश्चय झाला। 1878 कृष्णशास्त्री वारले। 1879 एप्रिलात विष्णूशास्त्री चाकरी सोडण्याच्या बेताने आपले चंबुगबाळे आपटोपून पुण्यास आले। चार पाच महिने काय करावे, कोणता धंदा काढावा अशा विचारात गेले. या सुमारास डेक्कन कॉलेजातील दोन तीन गृहस्थांचा सरकारी नोकरी न करता स्वतंत्रपणाने लोकोपयोगी एखादे काम करण्याचा निश्चय झाला. नोकरी सोडून गावात शास्त्रीबुवा येऊन बसले आहेत असे कळल्याबरोबर सदरहू मंडळी त्यांना जाऊन भेटली व उभयतांचे विचारे एक शाळा काढण्याचा विचार झाला. त्याप्रमाणे 1880 जानेवारी महिन्यात न्यू इंग्लिश स्कूल या नावाने मोरोबा दादा फडणीस यांच्या वाड्यात शाळा घातली. ती आता कोणत्या स्थितीत आहे हे सांगायला पाहिजे असे नाही. शाळेस पुरे वर्ष झाले न झाले तो तिला आणखी एक दोन गृहस्थ येऊन मिळाले. पाच सहा मंडळी एका हेतूने व एका मताने वागत असल्यामुळे शाळेचे काम आटोपून आणखीही काही करता येईल असे वाटल्यावरून शुद्ध इंग्रजी व शुद्ध मराठी अशी दोन वर्तमानपत्रे काढण्याचा विचार झाला आणि त्याप्रमाणे 81 जानेवारीत मराठा व केसरी हे बाहेर आले. या दोघांनी मिळून एका वर्षात महाराष्ट्र देशात केवढी चळवळ करून सोडली आहे याचा वाचकानेच विचार करावा. याखेरीज शास्त्री बुवांचे खासगी धंदे जोरात चालले होते. निबंधमाला, किताबखाना, चित्रशाळा वगैरे गोष्टी नेटाने चालल्याच होत्या. येणेप्रमाणे शास्त्रीबुवा ज्या उद्योगात व्यग्र असत त्यांची थोडीशी हकीकत झाली. शास्त्रीबुवांचे बहुतेक विचार त्यांच्या मालेतून आणि केसरीतून प्रसिद्ध आहेत, तेव्हा त्या संबंधाने विशेष लिहावयाचे आहे असे नाही. पण ज्या गोष्टी अतिशय भिडस्त स्वभावामुळे शास्त्रीबुवा जीवलग मित्रांबाहेर कधीही काढत नसत त्या संबंधाने येथे दोन शब्द लिहिण्याचा हेतू आहे. आपल्या देशाचे पारतंत्र्य आणि दारिद्र्य ही शास्त्रीबुवांच्या अंतःकरणाला जशी खात तसे दुसरे काही खात नसे. आपल्या लोकांची दैन्यावस्था पाहून त्यांचा जीव तीर तीर तुरे. पारतंत्र्याला ज्ञान आणि दारिद्र्याला उद्योग हीच वस्ताद औषधे असे ते नेहमी म्हणत. लोकांना खरे ऐहिक सुख होण्याला त्यांची राज्यव्यवस्था कशी पाहिजे याचा विचार त्यांच्या मनात नेहमी घोळत असे. लोकात विद्याप्रसार होऊन त्यांना राजकारणातील तत्वे कळावी व तदनुसार त्यांनी वर्णन ठेवून या हतभाग्य भरतखंडास त्यांनी एकदा तरी सुदीन आणावा ही त्यांची बळकट इच्छा असे. परकीय लोक राज्य करीत असल्यामुळे आमचे लोक सत्वहीन होत जाऊन अप्पलपोटे, भेकड, हांजी हांजी खोर, मठ्ठ, निर्लज्ज, अभिमान शून्य असे झालेले पाहून त्यांच्या अंगाचा तिळपापड होई. परकीय या नात्याने इंग्रजांचा त्यांना अत्यंत कंटाळा असे, पण त्यांची करामत, दृढता, कौशल्य आणि उद्योग ही पाहून त्यांचे पराकाष्ठेचे आश्चर्य वाटत असे. हिंदू लोकांचा, हिंदू धर्माचा, हिंदू रिवाजांचा सारांश ज्याला ज्याला म्हणून हिंदू हे विशेषण लावता येईल त्याचा त्यांना मोठा अभिमान असे. सर्वांपेक्षा मराठी भाषेवर त्यांचे जे प्रेम असे ते काही पुसूच नाही. एकसारखी 7 वर्षे तिची उपासना करून त्यांनी तिला अगदी भारून टाकल्यासारखे केले होते. ज्याप्रमाणे प्रख्यात फ्रेंच ग्रंथकर्ता व्होल्टायर ह्याने एकदा कोरडा उचलला म्हणजे स्टॉकहोम व रोम आणि पीटर्सबर्ग व लिस्बन यांच्या दरम्यान चढ सारी मंडळी चळचळ कापत असे, त्याप्रमाणे शास्त्रीबुवांनी लेखणी उचलली की रावसाहेब, राव बहादुरे, रेवरंडे, सरस्वती यांची पाचावर धारण बसे. आपल्या मागे आपले नाव चालवण्यास त्यांनी एक सप्त संवत्सरा निबंध मालाकन्येखेरीज दुसरे काही ठेवले नाही. त्यांच्या त्या गद्यकृतीला स्फुरत कला लाप विलास कोमला हे बाण कवीचे वर्णन हुबेहूब लागते. कोणी एकदा शास्त्रीबुवांना असा प्रश्न केला होता की असे कडक लेख लिहिण्यास तुम्ही कसे दसता, त्यावर त्यांनी असे उत्तर केले की अगोदर तुरुंगात एक पाय ठेवून मग आम्ही देशोन्नतीसाठी आपली लेखणी हाती घेतली. एखाद्या वेळेस त्यांचा कल्पना विहंग पूर्ण पंख पसरून भराऱ्या मारू लागला म्हणजे त्याला हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन प्रजासत्ताक राज्याखाली सुखाने नांदत आहे असे दिसे. पुनर्विवाह, बालविवाह, स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, धर्मसंस्थापना, जातीभेद या संबंधाने त्यांचे विचार जुन्या मताचे दिसत, परंतु ते वास्तविक रीतीने अगदी पुढे सरसावलेल्या सुधारकाप्रमाणे होते. फार कशाला, गेल्या केसरीतील देशोन्नती या सदराखालचा निबंध जो कोणी लक्ष लावून वाचील त्याला शास्त्रीबुवांचे जातीभेदाविषयाने काय विचार होते हे सहज लक्षात येईल. इतके खरे आहे की ते या विषयाच्या संबंधाने फारसे कधी लिहित नसत, पण लिहू लागल्यास वृद्ध पिढीचा रोष होईल म्हणून आपली खरी मते पुढे करण्यास ते कधीही भीत नाही. सारांश, हिंदुस्थानचे पारतंत्र्य नष्ट होऊन तो स्वराज्याखाली सुखी होण्याचे कोणतेही साधन असल्यास त्याला ते अडथळा घेणारे नव्हते. असतो, बर्वे प्रकरण चालू असता त्यांचा एकाएकी अंत झाला हे पाहून कोणी अधमांनी अशी कंडी उठवली की कारभाराला भिवून जाऊन त्यांनी आत्महत्या केली. असले नीच नरपुंग कोण असतील ते असोत, शास्त्री बुवांना तर आपल्या लेखणीच्या सामर्थ्याविषयी अशी धमक होती की प्रसंग पडल्यास तुरुंगातल्या तुरुंगात असल्या 500 राजशत्रूंना सर्व महाराष्ट्राकडून मी छीथू करून सोडीन. येथवर शास्त्रीबुवांची ठळक ठळक राजकीय सामाजिक मते सांगण्यात आली. हिंदुस्थानच्या दारिद्र्याच्या संबंधाने त्यांची अशी खात्री झाली होती की येथे व्यापार बुद्धी झाल्याविना आमच्या देशाचे डोके वर निघणार नाही. याच उद्देशाने त्यांनी सरकारी दास्त्याची रुपेरी बेडी तोडून घेऊन पुणे येथे स्वतंत्रपणे वास्तव्य करण्याचा निर्णय केला व एकीकडे अध्ययन अध्यापन आणि ग्रंथरचना यात आपला कालक्रम करण्याचा निश्चय करून दुसरीकडे आपल्या नजरेखाली छापखाना चित्रशाळा किताबखाना वगैरे कारखाने काढले. लवकरच काही खटपट करून कागदाचे एक यंत्रही आणवण्याचा त्यांचा विचार होता. हे धंदे त्यांनी द्रव्य संपादनेच्छेने काढले असे नाही, कारण द्रव्य संबंधाने शास्त्रीबुवा जितके निरपेक्ष होते तितका दुसरा पुरुष सापडणे कठीण. त्यांचा हेतू असा असे की देशात कारखाने निघून लोकांस काम मिळावे व त्यांस भाकरीची वाण पडू नये. शास्त्रीबुवांनी वर जे कारखाने काढले त्यात तरी त्यांचा एवढाच हेतू होता. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेण्याची इच्छा त्यांनी कधी धरली नाही. त्यांचे म्हणणे असे की बुद्धिवान आणि चतुर लोकांनी मोठमोठे धंदे अंगावर चालू करावे आणि मग साधारण लोकांच्या हातात देऊन आपण त्यापासून अलग राहावे. आम्हास तर असे वाटते की शास्त्रीबुवांसारखा हिंमतवान प्रशांत गंभीर आणि निरपेक्ष मनुष्य अत्यंत विरळा असेल. कोणी हितचिंतक मित्र विनोदाने आमच्या गट्टीस ग्रॅज्युएट पंचायतन ग्रॅज्युएट पांडव असे म्हणत निष्ठोर मृत्यूने आम्हापैकी आमचा भ्राता धर्मराज आज यमसदनास पाठवला व आमच्या बंधाचा ग्रंथीमणी हिरावला ही गोष्ट खरी, तथापि आमची अशी उमेद आहे की आम्ही एक वार मनाचा निश्चय करून देशोन्नतीसाठी झटण्याचा केलेला संकल्प होता होईल तो ढळू देणार नाही. प्रथम लोकांना आम्हाविषयी अशी भीती होती की द्रव्य संबंधाने आमच्यात आपापसात कलागती लागून आमची जूट फुटेल. पुढे बर्वे प्रकरण येऊन धडकले तेव्हा तर कित्येकांना असे वाटले की या ग्रॅज्युएटांची फटफजीती होते, आणि आता तर आम्हापैकी एकाने परलोकास प्रयाण केले तेव्हा आम्हाविषयी लोकांचे मनात नाना तऱ्हेचे तरंग येऊ लागले आहेत यात नवल नाही. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात धरावी तीही की आम्ही जो उद्योग आरंभिला तो लोकांनी घोड्यावर बसवलेल्या रडत रावाची मनोवृत्ती धारण करून आरंभिला नाही. हे काम आम्ही आपल्या आप खुशीने आणि आप समजुतीने आमचे आम्ही अंगावर घेतले. ते तडीला लावण्यासाठी आमच्याकडून होईल तितका प्रयत्न करण्यास आम्ही कधीही सोडणार नाही. देवाच्या आणि दैवाच्या इच्छेपुढे इलाज नाही अशा रीतीने मनाची खोटी समजूत घालून अशा लोकहिताच्या कामात प्रतिपक्षाची क्षमा मागण्याचे काम आमच्या हातून होणार नाही. अधिकार धन वजन यापुढे टिकाव धरणे दुस्तर आहे हे आम्ही कबूल करतो, परंतु सत्याचा कैवार घेऊन शुद्ध अंतःकरणाने लोकहितासाठी भांडणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची धास्ती बाळगण्याचे कारण आहे असे आम्हास वाटत नाही. आणि असे असूनही प्रसंग येऊन बेतलाच तर तो सहाण्यास आम्ही कचरू अशी कोणीही शंका घेऊ नये. आमचे धैर्य आणि कार्यनिष्ठा ही कसास लागण्याची संधी आली आहे असे आम्ही समजतो. शास्त्रीबुवांचीच कथा काय, पण आम्हापैकी एक जरी तळावर असला तरी तो आम्ही सर्वांनी आरंभिलेले उद्योग अविच्छिन्न चालवण्यास होईल तितकी खटपट करील. निबंध माला मात्र पुढे चालवण्याचा आमचा विचार नाही, कारण शास्त्रीबुवांनीच 84व्या अंकात तिची समाप्ती करून तिच्या जागी ग्रंथ माला प्रसिद्ध करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. तो अंक कारणांसह लवकरच लोकांपुढे येईल. देशोन्नती देशकल्याण वगैरे गोष्टी थोडी बहुत अंगाश झीज लावून घेतल्याखेरीज फुकाच्या पोकळ गप्पा मारून होत नाहीत हे आम्ही पक्के समजत आहोत. ती लावून घेण्यास आम्ही तयार आहोत. प्रयत्न करणे आमचे काम आहे, यश येणे न येणे बाह्यपाधींवर अवलंबून आहे, त्याचा आम्ही विचार करीत नाही. एवढे सांगून व त्या महात्म्याला परलोकी सर्वोत्कृष्ट शांती आणि कल्याण चिंतून हा लेखा ठोकतो. समाप्त.